सुपर हिट्स 93.5 एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ, वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों की बात। रियल जेंटलमैन की बात की थी हमने मंडे को, मैं तुम्हाला विचारलं होती तुमच्या लाईफ मधला रियल जेंटलमैन कोण आहे जो तुमच्या मदतीला धावून आला होता। सो मला एक कॉल आला होता, ऐकूयात मला कोणी कॉल केला होता।
मला सोनटक्के बोलते। कॉलेज लाईफ मध्ये माझं असं एका म्हणजे मुलाशी दुसऱ्या मुलाशी भांडण झालं होतं, तर तो खूप म्हणजे अधवा तधवा बोलायला लागला। तर माझ्याच क्लास मधला एक नितीन कुलकर्णी नावाचा एक मुलगा होता, तर तो मदती म्हणजे तो तिथे धावून आला। मला म्हणा का गो काय झालं म्हणे काय म्हणजे काय झालं म्हणलं, अरे असं सहा बोलतोय। मग त्या दोघांमध्ये त्यांनी माझी बाजू घेऊन ज्यावेळेस त्यावेळेस तो त्याच्या म्हणजे त्याला बोलायला गेला, कारण की मी एकटी होती आणि त्याच्याकडनं बोलायला 7-8 जण होते। त्याच्यामध्ये तो माझ्या ज्या मदतीला धावून आला किंवा त्यांनी जी मला ती हेल्प केली ना, ती खूपच म्हणजे माझ्या दृष्टीने खरंच इम्प्रेसिव्ह होती। खूप चांगली त्यांनी मला मदत केली, त्यामुळे सपोर्ट मॉरल सपोर्टही केला आणि हेही केलं। त्याच्यामुळे त्या दृष्टीने तो माझ्या दृष्टीने खरंच त्यावेळेपुरता तरी तो हिरो ठरला।
आणि कॉलेजचा हा किस्सा तुमच्या आजही लक्षात आहे, तुम्ही विसरला नाही आहात?
यस यस यस, मी त्यावेळेस 11th स्टँडर्डला होते, त्यावेळेसची ही गोष्ट आहे।
ओके, बऱ्याच वेळेला बायकांकडनं पुरुषांचं कौतुक होत नाही का, पण आज मात्र तुम्ही कौतुक केलं त्याचं।
हो, कधी कधी करावं लागतं, कारण की आपल्याला म्हणजे वेळेवर जो मदत करतो की नाही त्याचं म्हणजे खरंच त्यांनाही जसं बाईला सुद्धा कौतुकाच्या थापची गरज असं तसं पुरुषांनाही असतं की ते माणूसच आहेत ना।
खरं आहे, तुम्ही म्हणाल की तुमच्यासमोर 7-8 मुलं होती जी त्या मुलाची बाजू घेत होती, पण म्हणतात ना सगळे पुरुष सारखे नसतात, त्यातला हा एक पुरुष होता नितीन कुलकर्णी।
यस यस यस, सारखा नाही नव्हता आणि माझी माझ्या फेवर मध्ये तो बोलला, त्याच्यामध्ये मला खरंच त्याचं म्हणजे कौतुकही वाटलं।
बायकांच्या तोंडून पुरुषांचं कौतुक ऐकलं की बरं वाटतं। असं म्हणतात की सगळे पुरुष हे सारखेच असतात, पण नाही या असं नसतं, काही रिअल जेंटलमॅन पण असतात आमच्यासारखे। 93.5 FM वर मैं हूं अभिनीत आपके साथ, बजाते रहो।